ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೇಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्यांचे न बाधवेना या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. ज्ञाता हा संकल्परहित असतो. संकल्प करणं संकल्पामध्ये असणं हेच जीवाचं स्वरूप आहे. संकल्पामध्ये असणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. शुद्ध स्वरूप आत्म्याला मी जीव हा पहिला संकल्प झाला. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण आणि इथूनच अज्ञानाची परंपरा सुरू झाली. त्यामुळे आपलं स्वरूप जाणणारा जो आहे ज्याला ज्ञाता असं म्हणतात तर तो संकल्परहितच असणार. समर्थ म्हणतात की ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्यांचे न बाधवेना. म्हणून ज्ञाता हा संसार बंधनामध्ये नसतो. संकल्प ज्ञात्याला बांधू शकत नाहीत, बद्ध करू शकत नाहीत. या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर आत्मज्ञान झाल्याच्या पश्चात सर्व कर्मांचं खंडन होतं असं समर्थ म्हणतात. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशी त्रिपुटी आहे. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञान म्हणजे जे जाणायचं आहे ते, ज्ञान म्हणजे जाणण्याची प्रक्रिया आणि ज्ञेय म्हणजे जे जाणायचं आहे ते. जे जाणायचं आहे ते म्हणजे परब्रह्म परमात्मा, स्वरूपबोध स्वरूपज्ञान सर्व एकच. त्याला ज्ञेय असं म्हणतात आणि ज्ञेय हे एकाच वस्तूला म्हणतात. परमार्थतः ज्ञेय म्हणजे एकच वस्तू, ती म्हणजे परब्रह्म सत्ता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याची कारणे जे ज्ञानेविण अन्य कवणे उपाया न ये. वस्तूला म्हणजे परमात्म्याला ज्ञेय असं म्हणतात याचं कारण ज्ञानाखेरीज दुसऱ्या कोणत्याच उपायांनी ते ज्ञेय सापडत नाही. कोणाला? ज्ञात्याला. वस्तू म्हणजे परमात्मा हा ज्ञेय स्वरूप आहे आणि ज्ञानाखेरीज कोणत्याही उपायांनी तो परमात्मा मिळत नाही. जे जाणितलियासाठी संसार काढोनिया काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या, जे जाणल्यानंतर संसार हा बाजूला पडतो, म्हणजे बंधनच बाजूला पडतो आणि नित्य आनंदाच्या पोटामध्ये तो जिरून जातो, मुरून राहतो। जे जाणीतली या वरवते, काहीची करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे। जे जाणल्यानंतर जाणल्या उपरी आणि काहीही करावं लागत नाही। जे जाणणं आहे ते ज्ञात्याला ज्ञेयाशी तन्मयता घडवतं, म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटीच नाहीशी होते। एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की चक्षु निज बुबुळ देखणे, जिव्हे आपुली चवी चाखणे, तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई। हा जो ज्ञाता आहे तो ज्ञाता त्या ज्ञेयाशी तदाकार होतो, ज्ञाता ज्ञेयाशी तदाकार झाला की त्याला ज्ञान झालं असं म्हटलं जातं, तो ज्ञान स्वरूप होतो। एकदा ज्ञान स्वरूप झाला की त्या ज्ञान स्वरूपाच्या दृष्टीतून पाहत असताना त्याला देह, मन, बुद्धी, देहाला लागलेला संसार, त्या संसारामध्ये असणारे संकल्प हे सगळे आपल्यापेक्षा निराळे दिसायला लागतात। म्हणून ज्ञात्याला संकल्प नाहीत। समर्थ म्हणतात अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन। आत्मज्ञानाचा अभ्यास जो करतो त्या अभ्यासाने सर्व कर्माचं खंडन होतं। भगवद्गीतेमध्ये यस्य सर्वे समारंभाः, परत तो शब्द आला, काम संकल्प वर्जिताः, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन। ज्याचे सर्व समारंभ म्हणजे सर्व कर्म, म्हणजे इंद्रियांची सगळी कर्म, प्रपंचाची सर्व कर्म, नोकरी उद्योग व्यवसाय विषयक सर्व कर्म। यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, त्या समारंभामध्ये त्या कर्मामध्ये कामना आणि संकल्प नसतात, तो नित्य सोहम बोधावर असतो, तो नित्य अनुसंधानामध्ये असतो। आपण सत्स्वरूप आहोत, चित्स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, आपण प्रेम स्वरूप आहोत, आपण शांत स्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत आणि आपल्याला देह मन बुद्धी साधन म्हणून मिळालेली आहे, ती साधन कर्म करत आहेत। म्हणून इंद्रियांच्या कामना या माझ्या कामना नाहीत असा विवेक जो करत असतो, हे अवघड वाटतं, कारण इंद्रिय म्हणजेच मी। डोळे पाहतात तेव्हा मी पाहतो, कान ऐकतात तेव्हा मी ऐकतो, एखाद्या गोष्टी संबंधी चिंतन करतो तेव्हा मी चिंतन करतो, माझी बुद्धी किंवा तर्क चिंतन करतो आहे असं मी म्हणत नाही। द्रष्टा हा प्रथम इंद्रिय मन बुद्धीशी इतका तादात्म्य पावलेला आहे की आपल्या स्वतःला इंद्रिय मन बुद्धीपासून वेगळं करणं ही गोष्टच माहीत नसते। तरी देखील असंही जीवन शक्य आहे जे भगवंत सांगतात ते, की ज्याची जी कर्म आहेत ती कर्म काम आणि संकल्प विवर्जित असतील, सगळी सगळी। ही अशा करता काम संकल्प वर्जित होतात की कर्म करत असताना, सर्व कर्म घडत असताना आपली अकर्म दशा पाहण्याची त्याला सवय लागलेली असते. म्हणजे मी पाहतो आहे, मी ऐकतो आहे, तेव्हा इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति भावयन्, बस मी पाहतो आहे म्हणजे डोळे पाहण्याचं काम करत आहेत, इंद्रिय आपल्या अर्थाशी वर्तन करत आहेत, मी त्यापेक्षा वेगळा, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन, एवढंच नव्हे तर भगवंत म्हणतात की उन्मिषन् निमिषन् नपि. हे जरी अवघड असलं तरी देखील हे जीवन साध्य करणारी मंडळी आहेत आणि तीच सुख प्राप्त करतात, तीच शांती प्राप्त करतात आणि त्याच्यासंबंधी चाललेलं आहे. म्हणून जी आत्मभ्रांती आहे त्या आत्मभ्रांतीची परंपरा ही जर संकल्पातून निघत असेल, देहबुद्धीतून निघत असेल, तर देहबुद्धी विवर्जित जर कोणी एखादा झाला तर अर्थात देह मन बुद्धीपासून घडणाऱ्या कर्मापासून देखील मी वेगळा, अशा प्रकारचा बोध त्याला होतो. म्हणून तो त्याच्या कर्मामध्ये अकर्म दशा पाहतो. आत्म्याची अकर्म दशा, कर्म घडत असतानाच आपण काही करत नाही, अशा बोधावर तो येतो. आणि अशा बोधावर जर आला तर भगवंत म्हणतात की जर समिधा घातल्या तर अग्नीमध्ये जशा भस्मसात होऊन जातात, तसा हा ज्ञान विचार सर्व कर्म घडत असताना कर्मांनाच भस्मसात करतो. यथै धांसी समिधोग्निर् भस्मसात कुरुतेर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. त्याच्या ठिकाणी जे ज्ञान स्फुरत असतं त्यामुळं कर्म घडत असतानाच ती जणू न केल्यासारखी होतात, भस्मसात होतात त्याचा अर्थ. आणि अशा प्रकारे कर्म ज्याची संपतात, ज्ञानामुळे ज्याची कर्म संपतात, तर त्याला आता कर्तव्य म्हणून, विशेष कर्तव्य म्हणून काही उरत नाही असंही भगवंत सांगतात. तोही नैत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा नोहे नवल देखे, आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निधीचे सुखे, असं सगळं करत असताना देहकर्मापासून यच्च यावत कर्मांपर्यंत तो आत्मतृप्त झाल्यामुळं, अंतर्यामी आत्मतृप्त असल्यामुळं आणि आत्म्याचंच अनुसंधान ठेवत असल्यामुळं तो आत्म्यामध्येच संतुष्ट असतो. आत्मनी एवच संतुष्ट हा तस्य कार्यम न विद्यते, ही एक विशेष उंची भगवंतांनी सांगितलेली आहे. जो आपल्या आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहतो, कार्यम न विद्यते म्हणजे त्याला आता विशेष स्वतःचं असं काही करावं असं शिल्लक राहत नाही. मग हे जीवन शुकांचंही असू शकतं, वामदेवांचंही असू शकतं आणि जनकाचंही असू शकतं, हे वैशिष्ट्य आहे. जे काष्ठवत पडून राहिलेले, कोणतीच कर्म न करणारे वामदेवांसारखे देखील आणि जनकांसारखे देखील, जे सगळी कर्म करताहेत असे प्रभू रामचंद्रांसारखे, प्रभू श्रीकृष्णांसारखे, कारण कर्म न करणं ही वामदेवांची प्रकृती आहे. पण उद्या वामदेव प्रकृती गत्या कर्म न करता कर्म करण्यासाठी उठले तरी देखील तस्य कार्यम न विद्यते। आणि जनक राजा सर्व कर्म करत असताना देखील ज्यांचा एक पाय अग्नीमध्ये म्हणजे ज्ञानाग्नीमध्ये आहे आणि एक पाय संसारामध्ये म्हणजे कर्मामध्ये आहे, राजवाड्याला आग लागली तरी जनक म्हणतात की माझं काही जळत नाही। राजवाड्याला आग लागल्यावर शुक आणि जनक चाललेले होते, आणि राजवाड्याला आग लागलेली पाहिल्यावर शुक मागं फिरले लंगोटी आणण्यासाठी म्हणून। शुक हे जनकांचे शिष्य, व्यासांनी शुकदेवांना जनकांकडे पाठवलं ज्ञान घेण्यासाठी म्हणून। तर जनक असं म्हणाले की राजवाडा जरी जळला तरी माझं काहीच जळत नाही। शुकदेव ज्ञान समजले जनकांपासून। भगवंत म्हणतात की नैव तस्य कृतेनार्थो, त्याला कोणत्याही उद्दिष्टाकरता कर्म करणं असं तो करत नाही। ना कृते नैव कश्चन, आणि करायचं नाही असंही त्याच्याबाबत काही नाही। नचास्य सर्व भूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रयः, सर्व भूतमात्रांमध्ये देखील त्याचा कुठलाही अर्थ स्वार्थ दडलेला नसतो। असं असल्यामुळं स्वरूपानंदांकडे रीघ लागली, असं असल्यामुळं स्वामीजींकडे रीघ लागली, असं असल्यामुळं समर्थांकडे रीघ लागली। शिवाजी महाराजांनी असं म्हणतात की राज्याची सनद करून समर्थांच्या झोळीमध्ये अर्पण केली, पण कुठलाच अर्थ स्वार्थ उद्दिष्ट नसल्यामुळं समर्थांनी ते सगळं राज्य प्रसाद म्हणून शिवाजी महाराजांना परत दिलं। त्यांनी काही केल्यानी त्याला कोणताही लाभ नाही आणि न केल्यानेही नाही, अशा प्रकारचं जे जीवन आहे ते जीवन अभ्यास करण्याजोगं आहे। अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन, सर्व कर्मांचं खंडन आत्मज्ञानाच्या अभ्यासाने होतं, त्या ज्ञानाच्या परिपूर्णतेमध्ये होतं, आणि ते ज्ञान जसं जसं उदय पावतं तसं तसं कर्माचं खंडन हे होतच राहतं। मात्र हे कर्माचं विवरण अगदीच थिओरेटिकल आहे, हे ऐकायला जरी बरं वाटलं तरी देखील प्रत्येक पावलावर ठेच लागते। असं कसं होऊ शकेल, मी कर्म करतो आहे आणि त्या कर्मामध्ये मी माझी अकर्मदशा पाहायची, हे कसं शक्य आहे। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः, सगळे समारंभ त्याच्यामध्ये कामही नाही आणि संकल्पही नाही, हे ऐकायला बरं वाटतं पण कसं शक्य आहे। तुम्ही तुमची मुलगी दाखवायला चाललेले आहात, तिथं लग्न जमावं असं तुम्हाला वाटतं का वाटत नाही? तुम्ही एका इंटरव्ह्यूला चाललेले आहात, तिथं आपल्याला नोकरी लागावी असं तुम्हाला वाटतं का वाटत नाही? तुमचं कोणतं कर्म काम म्हणजे कामना आणि संकल्प विवर्जित होणार, कशामुळे होणार? भगवंतांनी सांगितल्यामुळे होणार का हे समजल्यामुळे होणार? इंद्रिय मनबुद्धीची कर्म मी त्याच्यापेक्षा वेगळा, जो वेगळा आहे तो जर जाणला गेला तरच असं होणार, एरवी नाही। म्हणून भगवंतांनी सांगितलेला जो कर्मयोग आहे आणि समर्थांनी आता जे सांगितलं इथं ते आत्मज्ञानाच्या म्हणजे ज्ञानाच्या पश्चात होणार, त्या ज्ञानाचा प्रथम अभ्यास करणं आवश्यक आहे। म्हणून हा कर्मयोग खूप आकर्षक जरी वाटला तरी देखील हा जसा सांगितला तसा जी व्यक्ती ऐकते म्हणजे रॉ आहे असं समजा त्याला अनुसरता येत नाही, ही अडचण आहे। असं असल्यामुळे देखील भगवंतांनी अशा प्रकारचा कर्मयोग जर अनुसरायचा असेल तर प्रथम आत्मज्ञान आवश्यक आहे। म्हणून पाचव्या अध्यायाच्या अखेरीपासून कर्म प्रकरण संपलं आणि उपासना कांड सुरू झालं। उपासनेनीच ज्ञान होणार। गोंदोलेकर महाराज म्हणत असत की जेवल्याखेरीज पोट भरलं हे जसं खोटं तसं उपासनेखेरीज ज्ञान झालं हे खोटं, हे नुसतं समजल्यामुळं काही होणार नाही। म्हणून ही जी ज्ञानाची प्रक्रिया आहे ती ज्ञानाची प्रक्रिया उपासनेतून किंवा साधनेतून जाते, श्रवणातून जाते, नामस्मरणातून जाते, ध्यानातून जाते। प्रथम श्रवण साधना देखील श्रवण करत असताना जो साधना करतो आणि श्रवण न करता आपल्या मनानी साधना करतो यांच्यामध्ये फार फरक पडतो। कारण साधनेनी आपल्याला सर्व काही मिळणार जरी असलं तरी देखील कालखंड जावा लागतो। साधनेला सुरुवात करणं आणि साधनेची पूर्ती होणं याच्यामध्ये मन कार्यरत राहतं, कल्पना कार्यरत राहतात, आपला तर्क कार्यरत राहतो आणि तो आपल्याला ठीकठाक ठेवीलच असं नाही। म्हणून हा तर्क हा संतांना संमत शास्त्रांना संमत असा राहण्यासाठी म्हणून श्रवणच गरजेचं आहे। केवळ साधना नाही, वाचन देखील नाही एक वेळ, पण जर संत भेटले नाही तर वाचनाखेरीज पर्याय नाही। मग वाचन चिंतन मनन असं संत भेटेपर्यंत सद्गुरू भेटेपर्यंत करावंच लागतं, ती तो प्राथमिक उपाय आहे। पण एकदा जर सद्गुरू भेटले संत भेटले आणि ते सद्गुरू असतील आपण त्यांच्याकडून अनुग्रह घेतला की निष्ठेनी श्रवण करणं हा प्रथम ज्ञानाचा उपाय आहे। मग त्याच्या पुढे नामस्मरणाचा उपाय आहे, ध्यानाचा उपाय आहे। नामस्मरणाने नाम घेणारा मी ज्याचं नाम घेतो आहे तो म्हणजे परमात्मा आणि नाम म्हणजे मी परमात्म्याशी एकरूप आहे या भावनेनी घेतलं जाणारं म्हणजे स्मरणासकट घेतलं जाणारं नाम, त्याला नामस्मरण असं म्हणतात। नुसतं नाम नव्हे, एक हरी आत्मा जीव शिव सम, हरी म्हणत असताना हरी म्हणजे आत्मा, जीव आणि शिव हे एकरूप आहेत अशा भावनेनी घेतलं जाणारं नाम। श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत असताना, दत्त दत्त जय दत्त दत्त असं म्हणत असताना जो आत नाम घेण्याची स्फूर्ती असणारा शुद्ध जाणीव स्वरूप आहे तो मुळातच दत्त स्वरूप आहे, राम स्वरूप आहे। आणि ज्याचं नाम घ्यायचं आहे तो दत्त हा परमात्मा आहे, राम हा परमात्मा आहे। आणि मध्ये नाम हे साधन आहे, त्या नामाच्या योगाने स्मरण करायचं आहे, आपणच परमात्मा आहोत तेच सोहम देखील आहे। अशा प्रकारे नाम नामी आणि नामधारक, जो नामधारक आहे तो नामाच्या योगाने परमात्मा भावाशी स्थिर राहत असताना तो आपल्या स्वतःला विसरतो आणि फक्त परमात्मा भाव शिल्लक राहतो। ही उपासना बसून करावी लागते आणि मग नंतर परमात्मा हा भाव जेव्हा दृढ होतो नामस्मरणाने परमात्म्याशी एकरूपता हा भाव जेव्हा दृढ होतो तेव्हा तो चालत असताना बोलत असताना कर्म करत असताना सगळ्या प्रकारची कर्म करत असताना हा भाव त्याला सोडून जात नाही परमात्मा भाव त्याला सोडून जात नाही तेव्हा तो कर्म तर करतो पण परमात्म्याच्या सत्तेवर कर्म घडत आहेत असा त्याचा भाव राहतो मी कर्म करतो या भावाचं खंडन होतं म्हणून कर्माचं खंडन होतं अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन आणि ध्यान करताना देखील तेच होतं ध्यान करताना विचारांकडे साक्षीत्व राखणारा विचारांपासून अलिप्त राहणारा वृत्तीशून्य होतो वृत्तीशून्य म्हणजे कोणतीही वृत्ती आता उठत नाही हे समजणारा तिथे शिल्लक राहतो म्हणजे जसा विचाराचा द्रष्टा असतो तसा वृत्तीशून्यतेचाही द्रष्टा असतो त्याला समजतं आता कोणताच विचार नाही त्या द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो त्या द्रष्ट्यालाच लक्षात येतं रिअलाइज होतं की आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत आणि मग पुढं ते ध्यान व्यापक होतं आपल्या अंतर्यामी जे आहे स्वरूप ज्ञान तेच स्वरूप ज्ञान परमात्म्याच्या अंगांनी सर्वत्र भरलेलं आहे असा त्याचा भाव राहतो तो जसा ध्यानामध्ये आपल्या देहापासून आपण वेगळे आहोत हे काही काळ काही क्षण अनुभवतो त्यामुळं आपण देहापासून अलिप्त वेगळे आपलं स्वरूपच वेगळं ही भूमिका त्याच्या ठिकाणी ठसते मग कर्म करत असताना देखील देहापेक्षा जो वेगळा आहे तो कर्मापेक्षाही वेगळा आहे कर्मफळापेक्षाही वेगळा आहे तो शांतीला प्राप्त होतो कर्माचं खंडन होतं समर्थ म्हणतात अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन पण ही गोष्ट उपासनेतून जाते तर्कातून नव्हे आणि कर्मयोग हा केवळ आज्ञा असल्यासारखा आहे तो जसाच्या तसा आपण जसे आहोत तसे आचरू शकत नाही भगवंत भले सांगतील की मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा हा समजा कर्मयोगाचा महत्वाचा श्लोक आहे पण सर्व कर्म ज्याच्यापासून मूळ सगळी कर्मचक्रच निर्माण झालं जगडव्याळ कर्मचक्र त्याला आपल्या स्वतःची कर्म अर्पण करायची हे एवढं कर्म करताना लक्षात राहतं हा बोध तरी राहतो आपण अंतर्यामी परमात्मा आहोत असा बोध ठेवावा राहतो फळाची आशा न धरता कारण जगडव्याळ कर्मचक्राचं एखादं प्रचंड यंत्र त्याच्यामध्ये जशी अनेक चाकं असावीत आणि ते यंत्र दुसराच कोणीतरी चालवत असावा त्याच्या उद्देशाकरता तसं मी एक केवळ चाक आहे याच्यातलं मला याच्यातून काहीच नकोय ईश्वर इच्छा म्हणून माझं कर्म चाललेलं आहे म्हणून फळाची इच्छा नको आपण जे कोणी असू ते आपण व्यापारी असू आपण वकील असू आपण डॉक्टर असू आपण इंजिनियर असू तर व्यापक कर्मचक्राचे एक भाग आहोत आपण आणि याच्यातून मला काहीच नकोय हे ईश्वराची सेवा घडते आहे अशा प्रकारचा कर्मफल त्याग आपल्याला जमेल ममत्व नको याच्यामध्ये कर्म मात्र कर पण विगत ज्वर होऊन कर, अभिनिवेश नको। म्हणून ही कर्म अशा प्रकारे घडण्यासाठी कर्मयोग जमणार नाही म्हणून सांगितलेलं नाहीये, जमत नाहीये तरी सांगितलंय अशी गोष्ट नाहीये, पण तो ज्ञानाच्या नंतर जमेल आणि ज्ञान मात्र साधनेने होईल। म्हणून कर्मयोग त्याचं खंडन होणं कर्माचं हे ज्ञानाशिवाय शक्य नाही, आत्मज्ञानाशिवाय शक्य नाही, त्या आत्मज्ञानाचा अभ्यासच करावा लागेल। अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही। हे ज्याला त्याला रोकडी प्रचिती येते ज्यांनी ते अनुभवलेलं आहे, आणि येरा कथा कोवी दुसऱ्यांना नुसत्याच या गप्पा राहतील, कारण प्रत्येक कर्मातच ज्याला ठेच लागते। म्हणून आत्मज्ञानच पाहिजे। ज्ञाने विण कर्म विघडे हे तो कदापि न घडे। ज्ञान केल्या ज्ञान झाल्याशिवाय कर्मबंधन सुटतं हे कधीच शक्य नाही असं समर्थ म्हणतात। ज्ञानानेच कर्मबंधन सुटेल। सद्गुरु विण ज्ञान जोडे हेही अघटित। आले समयवर आपण ज्या कारणाकरता मोक्ष इच्छिणारा जो आहे त्यांनी सद्गुरु करावा या विषयाकरता आपण हे पाहतो आहोत। सद्गुरूंशिवाय ज्ञान जोडलं जातं हेही अघटित, हेही असंभव। म्हणून ज्ञानासाठी जी परंपरा आहे ती परंपरा प्रथम ग्रंथ वाचन इत्यादी, मूळ प्रकृती ही त्याला अनुकूल, जिज्ञासा निर्माण होणं, मग संत दर्शन, मग ते सद्गुरू आहेत असं समजणं, मग त्यांच्याकडून अनुग्रह घेणं, ते सांगतील तशी साधना करणं आणि त्या साधनेनी आत्मप्रचिती येणं, जी आत्मप्रचिती म्हणून आहे तीच गुरूंचीही प्रचिती असली पाहिजे। म्हणजे गुरूंच्या प्रचितीच्या विपरीत आत्मप्रचिती असू शकत नाही, म्हणून सद्गुरू जे सांगतात तर त्या वचनाची प्रचिती येणं आणि शास्त्रवचनही तसंच असणं। हे जेव्हा घडतं तेव्हा मग तो त्याला आत्मप्रसाद असं म्हणतात, तो प्रसन्न होतो आणि त्या आत्मप्रसन्नतेमुळं हा आत्मप्रसाद गुरुप्रसादच समजावा, त्यामुळं त्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाला स्थैर्य येतं आणि हे सगळं सद्गुरूंमुळं होतं। सद्गुरु विण ज्ञान जोडे हेही अघटित, म्हणून सद्गुरू करावा, म्हणून सद्गुरू असले पाहिजेत। मी मध्ये कुठं गेलो होतो तर एक भगिनी भेटल्या, त्या अशा विशेष परमार्थीही वाटत नव्हत्या। त्या म्हणाल्या की सद्गुरूंशिवाय चालत नाही म्हणून सद्गुरू करावेत, सगळे म्हणतात ना सद्गुरू करावेत म्हणून मला सद्गुरू करायचेत। तर सद्गुरूंशिवाय चालत नाही म्हणजे काय चालत नाही, आणि सगळे म्हणतात सद्गुरू करावेत म्हणून सद्गुरू करावेत म्हणजे काय? स्वामीजी म्हणायचे की गुरु करून टाकला, ज्ञानेश्वरी वाचून टाकली, असं करून टाकायचं नाहीये। तर या ज्ञानाच्या परंपरेकरता समाजात असलेल्या रूढ श्रद्धेपोटी कोणीतरी जीवनात गुरु असावा म्हणून गुरु करावा अशी ही गोष्ट नाहीये। म्हणून सद्गुरु करावा याचा अर्थ सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा, सत्संग शोधून धरावा। आणि कोणीही प्रवचन करतो आहे, कीर्तन करतो आहे, जरा पाहावं त्याच्याकडं, जो प्रवचन करणार आहे, कीर्तन करणार आहे, श्रद्धा आपल्या ठिकाणी ठेवावी, पण जरा निरखावा, पहावा, त्याचं निरीक्षणही करावं. एकदा मला असं वाटतं की कोण असेल, राखाल, पंकजदादा सांगू शकतील नेमकी कोणाच्या बाबत ही गोष्ट घडली. पण रामकृष्ण रात्री 12:01 दारूगृहून बाहेर आले आणि बहुतेक राखालच असतील, त्यांनाही जाग आली. आणि रामकृष्ण इतक्या रात्री दारूगृहून बाहेर आले, शारदा माता झोपत असत पलीकडं, तर त्याच्या असं मनात आलं की हे कामिनी कांचनाचा त्याग सांगतात, तर हे आपल्या पत्नीकडे जात आहेत की काय. म्हणून त्यांच्या मागोमाग तो गेला, तर रामकृष्ण बहिर्गमनाला गेलेले होते, शौचाला गेलेले होते. तिथून परत येताना तो दिसला, ते म्हणाले भली परीक्षा केलीस. मात्र सतत परीक्षेत ठेवावं, हे सत्संग शोधून धरावा. म्हणजे कधी कधी आपली जी आपण ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्याच प्रकारचे सद्गुरू आहेत का हेही जरा पाहावं. याला यज्ञाची कर्मकांडाची आवड, सद्गुरूंना यज्ञाची कर्मकांडाची आवड नाही, तर मग त्यांनी ते सद्गुरू करू नयेत. याला तीर्थयात्रांची आवड, सद्गुरूंनाही तीर्थयात्रांची आवड, ते सद्गुरू त्यांनी करावेत. रामेश्वरला ट्रीप काढतायत, याच्यात जातायत, हिमालयात जातायत सर्व शिष्यांना, मग ते त्यांनी सद्गुरू करावेत, शोधून करावेत. याला आवड निरूपणाची, ध्यानाची आहे, सद्गुरूही निरूपण करून ध्यान सांगतात, तसे सद्गुरू करावेत. कोणीही सद्गुरू आहेत म्हणून लगेच अनुग्रह घेतला असं करू नये. आपल्या प्रकृतीप्रमाणेच व्यक्ती आहे का हे पाहावं. साधनानाम अनेकता. कोणीच सद्गुरू म्हणून जे आहेत ते कोणीच खोटे नाहीत. फक्त आपल्याला नंतर मग याला नामाची आवड, सद्गुरू ध्यान सांगतात, याला ध्यानाची आवड, सद्गुरू नाम सांगतात, जरा थांबावं. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, आणि ते काय सांगतात हेही पाहावं, जरा पारखून घ्यावं विचारपूर्वक. तत्व विचार विवरावा अंतर्यामी. आणि मग जसे सद्गुरू सांगतायत तशीच आपली मनोवृत्ती आहे हे लक्षात घेतल्यानंतर मग सद्गुरूंकडून अनुग्रह घ्यावा आणि तत्व विचार करत जावा. ब्रह्मवस्तूचं चिंतन, श्रवण, मनन, निधिध्यासन, उपासना ही याला लागावं थेट. तत्व विचार विवरावा अंतर्यामी, अशा प्रकारे आपल्या अंतर्यामी मग असं सगळं करत असताना तत्व विचार हा विवरत राहावं. मग समजतं की तत्वे तत्व निरसो न जाते, जाता आपला आपणची तत्वता, अनन्य भावे सार्थकता सहजची झाली. मग तत्वानी तत्वाचं निरसन, अनन्यता, सार्थक ज्ञान झाल्यानंतर मग संदेह गेला, कामना गेल्या, कर्माचं खंडन झालं. हे सगळं होण्यासाठी सद्गुरू करावा. मोक्ष प्राप्त जर व्हायचा असेल तर सद्गुरू करावा, हे अधिकरण आपण पाहिलं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति ही शांति ही शांति ही। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।